नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. ज्येष्ठ उद्योगपती, टाटा सन्सचे मानद अध्यक्ष आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांचं काल रात्री मुंबईत निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी वरळी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत. मुंबईच्या एनसीपीए इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राजकीय, औद्योगिक आणि इतर क्षेत्रांमधले नेते तसंच विविध देशांचे राजदूत यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. रतन टाटा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह इतर नेते, उद्योजक, अभिनेते, खेळाडू तसंच देशविदेशातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. राज्य सरकारनं राजकीय दुखवटा जाहीर केला असून आजचे सर्व नियोजित सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. रतन टाटा यांचं कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही मंत्रिमंडळानं संमत केला. राज्य सरकारनं शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणीवाणी, लोहार, नाथपंथीय समाज, पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित बैठकीत हा निर्णय झाला. अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरं सुरू करणं, 3 नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता, कायमस्वरूपी विना अनुदानित समाजकार्य महाविद्यालय स्थापन करायला मान्यता, जमीन तुकडेबंदी कायद्यात सुधारणा, राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा तसंच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापतींच्या निवडणुकीला मुदतवाढ द्यायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. लाओसची राजधानी वियेंतियान इथं होणाऱ्या 21व्या आसियान भारत शिखर परिषदेला आणि 19व्या पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज लाओसमध्ये पोहोचले. लाओसमधील भारतीय समुदायानं प्रधानमंत्री मोदी यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.